आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विकासकामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आलं. मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा या विकास आराखड्यात समावेश आहे. अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही आणि वारसाही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख अमित शहा यांनी यावेळी केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि अन्य मंत्री तसंच अधिकारी उपस्थित होते. दरम्यान तत्पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात 143,90,00,000 रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्ती या कामांचा यात समावेश आहे. मंदिराचं पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या 41 लहान मोठ्या मंदिरांचे संवर्धन, नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण आणि मंदिर परिसर विकासाची कामंही हाती घेण्यात येणार आहेत. उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळानं 5,500 बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यात विविध ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि इतर 7 आरोपीची विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार झालेला पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिसांनी केला, नंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून बेस्टच्या ताफ्यातल्या 2766 गाड्यांपैकी केवळ 4 गाड्या रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बेस्ट बस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांना टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि इतर वाहनांचा पर्याय अवलंबावा लागत आहे. बेस्ट संपाची कल्पना नसल्यामुळे अनेक प्रवासी काल बस थांब्यावर ताटकळत उभे होते, मात्र आज संपाची कल्पना असल्यामुळे प्रवासी इतर पर्यायाकडे वळल्याचं दिसलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं बफर साठा योजनेअंतर्गत नाफेड NCCF-मार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला पुन्हा एकदा दर वाढवून दिले आहेत. 80 रुपयांची वाढ क्विंटलमागे करण्यात आली असून गेल्या 40 दिवसात तिसऱ्यांदा दर वाढवून दिले आहेत. एकूण 495 रुपये दर मिळाला असून आजपासून हा दर लागू असेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील MA चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 19 षटकात 4 गडी बाद 99 धावा झाल्या होत्या. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभावी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक BT देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण क्षेत्रातल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. NEET UG 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना, कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या, आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.